चौल मुगरा, याला इंग्रजीत चौल मुगरा असे म्हणतात. चौल मुगरा हा वृक्ष एकेरियासी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हिदनोकार्बस वायटियाना आहे. हा उंच व सदापर्णी वृक्ष भारत, बांगलादेश आणि म्यानमार या देशात आढळतो. भारतात हा आसाम, त्रिपुरा येथील सदापर्णी वनात आढळतो. चौल मुगरा वृक्षाची उंची 12 ते 15 मीटर असते. याचे कोवळे भाग केसाळ असून साल तपकिरी किंवा काळी असते. सालीवर पांढरे टिपके असून आतील बाजू पिवळट असते. पाने साधी, एका आडेक 16 ते 20 सेंटीमीटर लांब, जाड व चिवट असतात. फुले लहान, द्विलिंगी, पिवळसर व पानांच्या बगलेत वल्लरीवर येतात. ती क्वचित एकलिंगी व भिन्न झाडांवरही येतात. मृदुफळे पिंगट, गोलसर व टोकदार असून त्यांची साल जाड, कठीण व मखमली असते. फळात अनेक लांब, तपकिरी व सपुष्प बिया असतात. बिया फार काळ टिकत नाहीत. भारतीय तसेच चिनी पारंपरिक औषधांमध्ये चौल मुगरा बियांपासून मिळणारे तेल कुष्ठरोगावर वापरले जाते. चौल मुगरा बियांपासून पिवळत तेल मिळते. या तेलाला चौल मुगरा तेल म्हणतात. ते चवीने तिखट असून त्याला शिळ्या लोण्यासारखा वास येतो. हे तेल औषधी असून चर्मरोगावर बाहेरून लावतात. बियांची पेंड खताला उपयुक्त आहे, मात्र त्यातील विशिष्ट ग्लायकोसाइडामुळे गुरांना खाद्य म्हणून चालत नाही. मगज मत्स्यविष म्हणून वापरतात, परंतु या पद्धतीचा वापर करून पकडलेले मासे खात नाहीत. वेलीच्या सालीमध्ये अधिक प्रमाणात टॅनिन असते. ही नोंद डॉक्टर राजा ढेपे यांनी लिहिली आहे.